प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम प्यारो भाईडिट इत कार्यक्रम तुन केंजन वाले सबे भाईडू ननी से लखनु प्रभु यीशु न पवित्र नाम ते मेकु सब तुन नव सेवा सच्चो सरी कार्यक्रम ते मे सप्ता उन्दी बार फिर स्वागत है और माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजन नजरिया ते मेकु सब तुन प्रभु यीशु न आशीष पुड़ती रहे माता होए अने इत कार्यक्रम तुन केंजन बात ते मिकुन सब तुन बड़ंग बड़ंग आशीष पुड़सी रहे माता है इमण माकुन अपनो चिट्ठी ते लिखे सी जरूर पते की किट अब मट मी हिन्नल परमेश्वर दाउन से बिनते की कम प्रभु जी मीवा सब परेशानी तुन हटे क्या नुल प्यारो भयरित इमण माकुन नहीं हुने चिट्ठी लिखे सी रोहता के मंदा किट अमट मी बंग चिट्ठी ना आशा की कम प्रे दोस्त लोड़ी अमर में वह सेवत लाई हमेशा तैयार है उन्डे इमट इत कार्यक्रम ता बारे ते अपनो संग वाले डून भी जरूर बतेगी के आप वोड भी इत कार्यक्रम तुन केंजन हो इद्दे मावल प्रभु ईसुना सच्चो भक्ति अनि सेवान वड़ाट भाईट अनि सेलाखनीत अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययनता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु ईसुन से बिन्ते की कम प्यारो भाईट इमट भी ना संगने सच्चो मन तल प्रभु ईसुन से इवन बिन्ते की इत पूरो दुनिया तुन बने क्यान वाले मावल सच्चो प्रभु नी अमर सब उन बार फिर यीशु मसीह ना नाम ते सच्चो मन तल निकरो वैतलम उन्हें अमर निकुन आत्मा तल धन्यवाद से आतलम की इम्मा कुन अब तक अच्छा बलो इरतो नी इधर नी वा मा परो दयान उन्हें वायन वाले सब दुख तकलीफ नी मुसीबत तल पिसोची इरतो नी यू सब मादिन लाई भी अमर निकुन मन तल खूब धन्यवाद सियातुलम प्रभु जी इमा राजा नोल राजल अनि प्रभु नोल प्रभु आंदी नी समय से दुनिया ते बोले ही ले ये प्रभु नी इत बखत ते बाइबल अध्ययन क्या ले मवा सहायता किम प्रभु जी ओंडे मा कुन समझ सिम की अमर बिनीवा पवित्र वचन तुन पड़ा अच्छा तल पुंज सके मायकम प्रभु जी इंगा अमर बणा तलेका कम मव तलेकन मुन्ने इमा पुंदा तोनी की माकुन बड़ंग बड़ंग चीज कना जरूरत है अमर निकुन सब मांदिंग लाई धन्यवाद सीता के इत बिंते तोन ईसु मसीह ना नाम ते तले की तोना आमीन इहु ने आई तो वड़त भाड़ी टनी सिलकनीट इमट अपनो सब काम धंधोनु घड़ी में छोड़ेक सी प्रभु ईसु ना सच्चो वचन तोन केंजट प्रभु जी मेकुन खूब आशीष एन बरकत सेविल उन्हें प्रभु जी मेवा जीवते आनंद खुशी अनि आत्मा ते पूरो शांति से अनुल प्यारो भाईरिज नैन मठ अपनो कार्यक्रम ते नयो नियम ता किताब तल रोमिड पड़ोडा किताब ते नालूं पढ़ता उन्हें वचन तल बारह वचन लोग उस अध्ययन किसी रहे माइकम प्यारो भाड़ीट अनि सेलखनीट नैन मठ रोमिडा चिट्ठी ता नालूं पाठ तुन शुरू किसी रहे मातलम यदि पिजड़ा पाठ ता संबंध ते मिवा बांगे सवाल हुए ते इमण माकुन जरूर लिख किसी रॉकेट नेटा अध्ययन ता मावा खास मान दिया विश्वास ता जरिया तल धर्मी धैर्य मायना यु मानती न संबंध ते अमट विश्वास युडोल मूल दाव इब्राहिम अनि राजा दाऊद ना बारे ते हुड़कम भाईडित विश्वास ता जरिया तल धर्मी धैर्य मायना इद महान हिस्सा ते अमट इदंद धर्म ता सिद्धांतुन अच्छा तल पुंजी यतम पौलुस भक्तल शुरू ते ही इदमान दितुन साफ वहतो लाई की मानवाल यदि बांगे है ते बोल पापी आंदोल उन्हें परमेश्वर ता महिमा तल लक आसी हत्तुल दूसरो विचार तल उन धार्मिकता ता बारे थे परमेश्वर ता बांगे हुकुम इले इदन बात ते पौलुस भक्तल इवन बते खीतुल की परमेश्वर पापिन धार्मिकता सियातो लई और विश्वासता जरिया तल वो धर्मी ठहरे क्या तो लई इंग नालुंग पाट ते वोलित सच्चाई तुन यड़ रंटे आदमीडा जीवन ते बते क्या नुल यड़ रंटे मानवालोड पुरानो नियम ता खिताब तल खास आदमिड़ान दूर भरित प्रभु नोट सेवक इब्राहिम अनि दाऊद पौलुस भक्ताना समिते इवन इन जिमत तोड़ की इसराइल ता नडुम ते पड़ोल महान मानवल मत तोल यड्रंटेन से ज्यादा पुरानो नियम तोल बोले भी मानवाना जगह इसराइल जाति ता नडुम थे हलमत्ता अब्राहम इब्राहिम इब्रानी जाति तोल इंतजाम क्यान वाले मानवल मत तोल और दाऊद इसराइल देश तोल सबसे महान राजल मत तोल पौलुस यड्रंटे महान मानवलोडुन अपनो किस्सा तुन मुन्ने बड़े क्यान लाई माने क्यान रूप ते बते क्या तो लगी पौलुस ता किस्सा तुन इमट ख्याल ते इरके विश्वास ता जरिया तल धर्मी ठहरे मायना प्यारो भाईडिट अमट उड़ी तुलम की व्यवस्था ता पुट्टा ना मुन्ने प्रभु नो सेवक इब्राहिम विश्वास ता जरिया तल धर्मी ठहरे मातुल धर्मी आयना मतलब आंद बेदाग उंड राजल दाऊद व्यवस्था ता नीचो आयना हलत्ते विश्वास ता जरिया ताल धर्मी ठहरे मातुल इदरंग ने काम ता बारते मालूम आसी हत के पौलुस इगा बदनयो रंगना धर्म ता शिक्षा हल बदिक सके मायुल जो पुरानो तुन खत्म किसी सेवल पर पौलुस बोलून इहुन बदेक चिरहे मातो लाई की प्रभु नुल सेवक इब्राहिम अनी राजा दाऊद रंटे उन्ती ही जिंदगी ता केपन वाले डूंगा ते हंजिरहे मातो लाई उन्टे इद्दे जीवन ता केपन वाले डूंगा तुन बोल अपनो समय तोड़ इस्राएलुन भी बतिक रहे मातोले प्यारो भैरी तनी सिलकनी डोंगत पर रो लिखे माता है विश्वासता जरिया तल धर्मिकता व्यवस्था उन्हें शिक्षा इदमानवना कैक बैसिकोन अध्ययन यीशु मसीह ना खाक वो था अपनो अध्ययन ता पहलो संयुग वचन ते अमट प्रभु नुल सेवक इब्राहिम तुन विश्वासता जरिया तल धर्मी ठहरे माता खेड़कम ते अब्राहिम ते नल बड़ंग इंदकट उल्मावा यहूदी जाति नुल मूल दाऊमतुल अब्राहिम ने दाऊद पौलुसता सिद्धांतुन सच्चो बते क्या तोड़े अपनो काम करना जरिया तल अब्राहिम बिल्कुल घमंड हल किसे सके मंद दूसरो खाक यदि इमट हुड़किर तेवोड अपनो काम करो हुड़चिकुन लजे मासी हन्नर उड़ा मिसर तेज ती हंदाना उड़ा अविश्वासता मादी बते क्या ताई मिसर तेज ता दासी हाजिरा ना संगने नामना उन्डे फिर अध्ययन रूत अल्टन्ना ना बड़ंग यु काम करो उड़ घमंड की सिसा के मांदो पर मुन्ने ना वचन ती अमट हुड़काम की पौलुस बदरंग ने अपनो किस्सा तुन मुन्ने बड़े क्या तो लही अगर बोल तनवांग काम न धर्मी ठहरे मासी हन्निल ती घमंड क्या ले बड़ंग मनवल पर परमेश्वर सामो रहिले यदि प्रभु नुल सेवक इब्राहिम काम करना जरिया तल धर्मी यानी कि निर्दोष ठहरे माई तोड़े ते अत इत काम तो मैंदुल ता काम कांदू और इत रंग ने बोला खुद ता महिमा तो आई वाल परमेश्वर ता सामने बोल महिमा तला योग आई ले उन माने क्या तोड़ की इब्राहिम अच्छा काम भी किसी मत तल जो परमेश्वर ता जरिया तल गिनती आतू पर इब्राहिम ना अच्छा काम को ना छुटकारा ता आधार हल मत्ता ये काम को ना छुटकारा तंग कायंग मत्ता उन्हें इत बड़ा विश्वास ता जरिया तल धर्मी ठहरे मायना नतीजा मत्ता भक्तल पौलुस अनि याकूब इत मादी तून माने क्या तोड़ प्यारो भरित अनिशेलक परमेश्वर संग मा वलपुर खाल अब्राम ना मेल मिलाप बहुना सिमत्ता इदबू ना कामता जरियते आत बपड़ बोल तन बोल मरिन वेदित परो तरुची स्याले तैयार आतुन उन काम संग उन विश्वास भी काम कींद इन बुना काम ते बना विश्वास पुरुआत इहुन पवित्र शास्त्र बते गया था कि अब्राम परमेश्वर ता विश्वास किंदुल ते इदेन ही नल वोल धर्मी ठहरे मातुल अनि बोल परमेश्वर तोल दोस्त ठहरे मातुल इहुन समझे मायतोड़ की वर्र विश्वास ता जरिया ते हेले पर विश्वास संग नंग काम न जरिया ते भी बोले धर्मी ठहरे मायतुल जित्तो भी काम न बारे ते याकूब भक्तल इगा वैच रहे मातुल है अमेंदुल ता काम हल आयो यु व्यवस्था ता नीचो कीतल वाले काम हल आयो बाड़ी की इब्राहिम व्यवस्था ता नीचो हल मतुल इत काम व्यवस्था ता मुन्ने की तोड़ और सारो काम विश्वास ता जरिया तल कीतल वाले काम मत्ता इब्राहिम परमेश्वर तपरो विश्वास की तुल और बोल अपनो मरन इसाक तुन बलिदान की तुल पर बड़ांग वोड वास्तवते हुन की तुल बिल्कुल अले बड़े की परमेश्वर वोड़ इउन क्यान से रोक किसी सी तुल बोल वोड़ इतल काम बपोड़ भी हल क्या सी नल बड़े की इत काम गलत मत था इमठ हुड़किट के पौलुसनी भक्ताल याकूब रंटे आदमीड इद वचन तुन बते गया तो प्यारो भाईडिट इब्राहिम परमेश्वर ता परो विश्वास की तुल उन्डे इद मांदे वो लाई धर्मी आया ना गिनती ते वत यदि इमठ चाहे ते इद मान दीता बरोबरे की सके मायतुड़ बोल याने इब्राहिम परमेश्वर ता परो विश्वास की तुल उन्ड परमेश्वर इद मांदी तुन वुना लेखा ते धर्म ते गिनती की तुल शास्त्र ते बड़ांग लिखे मत इत की अब्राहम परमेश्वर परो विश्वास की तुल अनि इदनी नल परमेश्वर वुन धर्मी माने की तुल मजदूर तुन मजदूरी वरदांत ले कहे ले पुट्टो इदुबुना कमाईता हकान संत याको इब्राहिम ता जीवन ता आखरी ते अवित रही बेगा बोल इसाक ता बलिदान स्यातो ले इधरंग ने अब्राम अदे जगाते नित्तो ले बेगा बड़ूल कमजोर पापी नित्तो ले बोल इदमान दी तुन माने क्या तो लाई की इब्राहिम तंग भलो काम किसी मत तोल भविन पर बोल घमंड कि सके मांदुल मगर फूल परमेश्वर ता सामनो घमंड हल कि सके मायुल बाड़ी बाड़ी के परमेश्वर ता सामनो मेंदुलता काम ना बांगे मतलब है ले बोल मेंदुलता काम कनु माने हल के बोल मेंदुलता काम परमेश्वरता पवित्रता ता सामनु ठहरे हल मत सके मायो प्यारो भैडित पौलुस भक्तल पवित्र शास्त्र तुन उन्दी हकता रूप ते काम ते ये तितल पवित्र शास्त्र तल उन मतलबान परमेश्वर ता मांदी इदेन अलावा उनका रोम बद दूसरो अधिकार हल मत्ता जेना की वोड़ काम ते ये नर ये सबसे पड़ा अधिकार मत्ता उल ज्ञानी मानवल इवन इंदाना हिम्मत की तुल के पवित्र बाइबल परमेश्वर ता वचनांत ಇದ್ರಂಗ್ ನೇ ಬಾಂಗೆ ಬಿ ಬೈಬಲಿನ್ ತಾಯಿ ಅದ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ಮಾಂದಿಯನ್ ಪರ್ ಲೈ ಸೋಳ್ ಮನ್ ವಾಲು ಇತೋಡೈ ಬುಳ ಇತ್ ವಿಶ್ವಾಸ ಹೇಳೆ ಕಿ ಬೈಬಲ್ ಪವಿತ್ರ ಶಾಸ್ತ್ರ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಚನ ಯಾನೆ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ಲಿಂಗಾನ್ ಫಿರ್ ಬಿ ವೋಡ್ ಮಂಡಲಿ ತೇ ಸೇವಾ ಕಿಸಿ ರಹಮಾ ತೊಳೈ ಉಡ್ ಪ್ರಚಾರ ತಾಸೆ ವಾಭಿ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾ ತೊಳೈ ಬಾತಲ್ ವಿಚಾರಾನ್ ಇತ್ ಮಾನವಾಲೋಳ ಪೌಲುಸಿನ್ ತೊಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮೀಸೆ ವಂಶಿ ರಹಮಾ ತೊಲೈ ಬಳಂಗಿದ್ ಅಚಂಬೋ ಅನಿ ಪಳ ವಿಚಾರ ಕ್ಯಾನ್ ಲಾಯೋ ಮಂದಿಯ ಲಾಯೋ ಅಬ್ರಹಾಂ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ಲೆಂಗ್ ಪರ್ರೋ ಪುರು ವಿಶ್ವಾಸ ಕಿತ್ತುಲ್ ಅಬ್ರಹಾಂ ತಾ ವಿಶ್ವಾಸ ಬದೆ ಕಾಮ್ ಅಲ್ಮತ್ತ ವ್ಯವಹಾರ ಮತ್ತ ಒನ ಜೀವ ಪುರು ರೀತಿ ತಾಲ್ ಅಪನು ಖಾಕನಲ್ ಪರಮೇಶ್ವರ ಉನ ಕಿಡಿಯ ತಾ ಖಾಕ್ ಮಲುಚಿ ಮತ್ತುಲ್ ಪ್ಯಾರೋ ಭೈರಿಟ್ ಮಾಕುನ್ ಬಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ಖಾಕ್ ಮನ್ ಮಲುತಾನ ಹೈ ಒಂಡೆ ಒನ ಇದ್ ವ್ಯವಹಾರ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಅಪನ ಕಾಮ್ ಕ್ಯಾ ನ ಪೂರೋ ಆಜಾದಿ ಸೇಸೇ ತುಲ್ ಯಾನೆ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಅಪನ ಕಿಡಿಯ ತುನ್ ಪೂರೋ ಕ್ಯಾ ನ ಪೂರೋ ಆಜಾದಿ ಪುಟ್ಸಿಯತ್ ಪ್ಯಾರು ಭೈರಿಟ್ ಲೈಸೋ ಬಾರ ಅಮ್ಮಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ವಚನ್ ಪರ್ರೋ ಸಂಕಾ ಕ್ಯಾ ನ ಕಾರಣ ತಲ್ ಅಪನು ಆಪ್ ತಲ್ ಕೋಶಿಶ್ ಕ್ಯಾ ನ ಸುರ್ ಕ್ಯಾ ತರ ಒಂಡೆ ಇತ್ ರಂಗ್ ನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಅಪನು ಕಿಡಿಯ ತುನ್ ಪೂರೋ ಕ್ಯಾ ನ ಆಜಾದಿ ಅಲ್ಪುಟ್ಟ ಅಬ್ರಹಾಂ ಸಿರಫ್ ವಿಶ್ವಾಸ ಕಿ ತುಲ್ ಅಬ್ರಹಾಂ ಜಿತ್ತೋ ವಿಮಾನಿ ವಂಗ್ ತೊಲೈ ಹೋಲ್ ಅತನ್ ಪಕ್ಕೋ ರೂಪ ತಲ್ ಪೂರು ಕ್ಯಾನುಲ್ ಯಾನೆ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಪನು ಇತ್ ವಚನ್ ತುನ್ ಜರೂರಿ ಪೂರು ಕ್ಯಾನುಲ್ ಕಿ ದುನಿಯಾ ತೆ ಸಬ್ ಲೋಗೋಡ್ ನೀ ಸೇ ಆಶಿಷ್ ಯೇತಾ ನೋಡ್ ಒಂಡೆ ಪ್ರೇ ಕೆಂಜನ್ ವಾಲಡ್ ದೋಸ್ತಲೋಡಿಟ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೇ ಇಹೋ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಪರ್ ಬೋಲ್ ಕಾನೂನ್ ತಂಗ್ ಕಾಮ್ ಕನ ಭರೋಸಾ ಹೆಲೆ ಕೇವಲ್ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ವಿಶ್ವಾಸ ಕ್ಯಾ ತೋಲ್ ಇದ್ ವಿಶ್ವಾಸ ಥಿನಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ವೋನ್ ಧರ್ಮಿ ಮಾನೆ ಕ್ಯಾ ತೋಲ್ ಇನ್ ಬೋನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಕಾನೂನ್ ತಂಗ್ ಕಾಮ್ ಕ ನಮಿ ಚೌಕ್ ಧರ್ಮಿ ಮಾನೆ ಕ್ಯಾ ತೋಲ್ ದಾವುದ್ ವಿವನ ಬಾರೆ ತೇ ಇಂದಾತೋಲ್ ಗೆ ಬಹುನ್ ಖುಶ್ ಆಯ್ತೋಲ್ ಬುಡ್ ಧನ್ಯ ಅಂದುಳ್ ಬುಡಂಗ್ ಜುಲ್ ಮಾಫ್ ಅಸಿಯತ್ ತುಂ ಬುಡಂಗ್ ಪಾಪ್ ಉಚ್ಚ ಮಾಸಿಯತ್ ತುಂ ಬುಲ್ ಧನ್ಯ ಅಂದುಲ್ ಪುನಃ ಪಾಪ್ ತ ಹಿಸಾಬ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಹೆಲೆ ಏನುಲ್ ಅನಿ ಬಳಂಗಿತ್ ಆಶಿಶ್ ವರ್ರೈ ಕಾನೂನ್ ತಲೈಕ ಖತ್ನ ವಾಲೆಡ್ ಯಹುದಿಡ್ ಹಿನ್ನಲ್ ಆನ್ ಯ ದೂಸರೋಡ್ ಹಿನ್ನಲ್ ಬಿ ಆನ್ ಬುಡ ಖತ್ನ ಹೆಲೆ ಆಯು ತೇ ಅಮ್ಮಡ್ ಬಳಂಗಿಂದಾಕೋ ಇದ್ ಕಿ ಮೌ ಮಾಂದಿ ಇದಾನ್ ದಿ ಕಿ ಅಬ್ರಹಾಂ ನ ವಿಶ್ವಾಸ್ ಓ ನಿನ್ನಲ್ ಧರ್ಮ ತ ಬರೋಬರ್ ಠೆರೆ ಮಾಸಿ ಮತ್ತ ತೇದ್ ಬಪ್ಪುಳತ್ ಉನ ಖತ್ನ ಅಯನ್ ಪಿಚ್ಚ ಹಲ್ಲೆ ಪರ್ ಖತ್ನ ಹಲ್ವನ್ನು ಅಪ್ಪುಳತ್ ಉನ ವಿಶ್ವಾಸ್ ಥಿನ್ನಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓನ್ ಧರ್ಮಿ ಠೆರೆ ಕಿತ್ತೋಲ್ ಅನಿ ಇದ್ದೇನ ಸಬುತ್ತ ಚಿನ್ ಆಯ್ಲೆ ಒನ ಖತ್ನ ಆಸಿಯತ್ ಇದನ್ನ ಮತ್ಲಬ್ ಇಹೋನ್ ಮತ್ತ ಕಿ ಓಲ್ ಬೋಳ್ ಸಬ್ ನುಲ್ತಾವು ಆಯ್ವಲ್ ಬೋಳ್ ಖತನಾತ್ಮಿ ಚುಕ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಕಿಸಿ ಧರ್ಮಿ ಠೆರೆ ಮೈತು ಅನಿ ಓಳುಲ್ದಾವು ಭಿ ಬೋಳ ಖತನ ಆಸಿಯತ್ತ ಅನಿ ಅಬ್ರಹಾಂ ಲೇಕ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾ ತೋಳ್ ಬಹುನ್ ಬೋಲ್ ಖತನ ಆಯ್ನ ಮುನ್ನೆ ವಿಶ್ವಾಸ್ ಕಿಂದುಲ್ ಪ್ಯಾರೋ ಭೈಡಿ ಜನಿ ಸಿಲಕ್ನಿಟ್ ಇದ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಿಕುನ್ ಕೆಂಜನ ಬಾತ್ತೆ ಬಹುನ್ ಲಾಗಿತ ಮಕುನ್ ಆಶಾ ಹೈ ಕಿ ಇದ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಿಕುನ್ ಜರೂರ್ ಪಸಂದ ವಾಯ್ತ ಹೋಯ್ ಇದನ್ ಕೆಂಜನ ಬಾತ್ತೆ ಮಿಯ ಮನ್ ತೆ ಬಾಂಗೆ ಬಿ ವಿಚಾರ ವಾಯ್ತಾ ಹೋಯ್ ತೆ ಇಮಡ್ ಮಕುನ್ ಅಪ್ನೋ ಚಿಠಿ ನೆ ಲಿಖಿಸಿ ಜರೂರ್ ಬತೆಗಿ ಕಿಟ್ ಅಮಡ್ ಮಿ ಬಂಗ್ ಚಿಠಿ ನ ಜವಾಬ್ ಜರೂರ್ ಸಿಕೋ ಪ್ಯಾರೋ ಭೈಡಿ ತನಿ ಸಿಲಕ್ ನೆ ಇಂಗಮವ ನೆಟೈತ್ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗೈ ಖತಮ್ ಆಯ್ತಾಯ್ ಮುನ್ನಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಮಿಸೆ ಫಿರ್ ದುಸರೋ ಬಾರ್ ಮುಲಾಕಾತ್ ಆಯಲ್ ಪ್ರಭು ಯಿಸು ಮಿಕುನ್ ಆಸೆ ಸೇವೆ
मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इद पताते संपर्किम। मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9070803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com। पता उंदी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9070803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com।